नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबर दिता. केंद्रीय गृह आनी सहकार मंत्री अमित शाह हांच्या वास्को आयएनएस हंसा हांगा आगमन झालां. राजशिष्टाचार मंत्री माविन गुदिनो हांणी तांकां येवकार दिलो. राज्यातले बेकायदेशीर वा अनियमीत घरांचो प्रस्न सुटावो करपाक आयज श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमार आयोजित कार्यावळीत घरमंत्री अमित शाह म्हजे घर येवजणेचे अर्ज दिवपाचो शुभारंभ करतले. हाचो फायदो सुमार 6,000 कुटुंबांक जातलो. तशेंच शहा 2,451 कोटी रुपयांच्या प्रमुख विकास प्रकल्पांचो शुभारंभ करतले. शिक्षण, कुशळटा आनी उद्देजकतेक चालना दिवपाक प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी 62,000 कोटी रुपया परस चड किमतीच्या वेगवेगळ्या युवा केंद्रीत येवजण्यांचे अनावरण केले. प्रधानमंत्र्यांनी अपग्रेडेड आयटीआय वरवी प्रधानमंत्री कौशल्य आनी रोजगार क्षमता परिवर्तन पीएम सेतूची सुरवात केली.
पीएम सेतू योजना की शुरुआत की गई है. देश भर में हमारे 1,000 से ज्यादा आईटीआई इंस्टीट्यूशंस को इसका फायदा होगा. पीएम सेतु योजना के माध्यम से इन आईटीआईज को अपग्रेड किया जाएगा. यहाँ नई मशीनें आएगी, इंडस्ट्री के ट्रेनिंग एक्सपर्ट्स यहाँ आएंगे, कारुकलम भी आज की और फ्यूचर की डिमांड के हिसाब से अपग्रेड होगा. पीएम सेतु योजना दुनिया की स्किल डिमांड से भी भारत के युवाओं को जोड़ेगी.
वेगवेगळ्या युवा केंद्रीत उपक्रमांचो शुभारंभ केल्या उपरांत उपस्थितांकडे उलयतना प्रधानमंत्र्यांनी म्हळें की राष्ट्र उभारणीत आपले सरकार कुशळटाय आनी नवोन्मेषाचेर भर दिवन भविश्याचे फुडारपण करपाक युवा शक्ती तयार करता. हे वेळार मोदींनी बिहाराच्या सुधारित मुख्यमंत्री निश्चित स्वयं सहायता भत्ता योजनेचो शुभारंभ केलो.
मुझे खुशी है की आज के कौशल दीक्षांत समारोह में बिहार को एक नई स्किल युनिवर्सिटी मिली है. नीतीश जी की सरकार ने इस यूनिवर्सिटी का नाम भारत रत्न जननायक कर्पूरी ठाकुर जी के नाम पर रखा है. उनके नाम पर बनने वाली ये स्किल यूनिवर्सिटी सपने को आगे बढ़ाने का सशक्त माध्यम बनेगी.
केंद्रीय भलायकी आनी कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा हांणी म्हळां की सशक्त नारी सशक्त परिवार अभियानान 6,50,00,000 बायलांची तपासणी करपाचो इतिहासीक पावणो गाठला. देशभरात सुमार 18,00,000 भलायकी शिबिरां आयोजित केली. 2 सप्तकांचे हे अभियान फाटल्या महिन्याच्या 17 तारखेक प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी सुरू केले आनी ह्या महिन्याच्या 2 तारखेक ते सोपले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आज स्वातंत्र्य सैनिक श्यामजी कृष्ण वर्मा हांच्या जयंती निमतान तांकां आदरांजली ओपली. सोशल मिडिया पोस्टात मोदींनी श्यामजी कृष्ण वर्माक भारत मातेचे एक कश्टाळू सुपूत म्हणून वर्णन केला आनी स्वातंत्र्य चळवळीत तांचे धैर्य, समर्पण आनी अटळ सेवेच्या भावनेचे कौतुक केला. गृहमंत्री अमित शाह हांणी या क्रांतिकारी फुडाऱ्याचे स्मरण केले आनी इंग्लंडात इंडिया हाऊसाची स्थापना करून परदेशात रावपी भारतीयांमदी राष्ट्रवादी भावना जागृत करपाक तांची भूमिका अधोरेखित केली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी आज गुजरातातल्या गांधीनगरातल्यान देशव्यापी आपकी पुंजी आपका अधिकार ही मोहीम सुरू केली. अर्थिक व्यवस्थेच्या वेगवेगळ्या क्षेत्रात आशिल्ल्या बेकायदेशीर आर्थिक मालमत्तेचो जलद निकालात काढप हो या मोहिमेचो उद्देश आसा. अर्थमंत्र्यांनी सांगले की या मोहिमेक लागून त्यांच्या कायदेशीर दावेदारांक बेकायदेशीर ठेवींचो योग्य परतावो मेळटलो. बँक, विमा कंपनी, पेन्शन फंड आनी स्टॉक तशेंच म्युच्युअल फंड कंपन्यांकडेन आशिल्ल्या आनी हक्क नासलेल्या मालमत्तेचे सुलभ आनी जलद निराकरण करपाचेर हे लक्ष केंद्रीत करतले.
Don't wonder where they have to go. The bank goes to them, to their doorstep. We have the 3 A's before us. We've come here to build awareness. You have access to us, and the action will be taken to give your unclaimed money, which is lying here, either in the bank or with the LIC or with the SEBI. You get it.
आगामी बिहार विधानसभा वेचणुकेच्या तयारीच्या फाटभुयेर मुख्य वेचणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हांच्या फुडारपणाखाला वेचणूक आयोगान आज राजकीय पक्षांकडेन चर्चा केली. भाजपा, जेडीयू, काँग्रेस, आरजेडी आनी हेर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी मुक्त, निष्पक्ष आनी समावेशक तशेंच शांततापूर्ण वेचणुका खातीर आपले विचार आनी सूचना सादर केल्यो. काल नवी दिल्लीत चालू आशिल्ल्या संवसारीक पॅरा एथलेटीक सर्तीत भारतान 2 भांगरा आनी 2 कांश्या पदकासयत 4 पदकां जिखून वट्ट पदकांची संख्या 15 जाल्या. भारतीय पॅरा एथलेटीक निशाद कुमारान दादल्यांच्या उंच उडी T47 विभागात पयले भांगरा पदक जिखले. भारतीय हवामान खात्यान सांगला की गुजरातातल्या द्वारका सावन अस्तंतेक सुमार 340 किलोमीटर पश्चिमेक चक्रीवादळ शक्ती केंद्रीत आसा. हे चक्रीवादळ शक्ती अस्तंत नैकृत्य वटेन सरकपाची शक्यताय आसा. फाल्यां मेरेन उत्तर आनी लागसरच्या मध्य अरबी दर्यात ते पावतले. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आयकूंक मेळटल्यो फाल्यां सकाळच्या 8:40 वरांचेर. नमस्कार.